नमस्कार। आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता। गोय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 15 जुलय सावन सुरू जातले। हे अधिवेशन 9 ऑगस्ट मेरेन 21 दीस चलतले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या। मंत्रिमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार ते उलयताले। सामान्य नागरिक केंद्र चलोवपी केंद्रांक सर्वोत्तम सेवा येवजणेवरवी 3 म्हयन्यांनी एकदा 15,000 रुपया निधी दितले। ही येवजण चालीक लावपाक मंत्रिमंडळाच्या बसकेत मान्यताय मेळ्ळ्या। गोयात सध्या असली 250 केंद्रां आसात अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या। तुमच्या भुरग्यांचे अपहरण केला अशी धमकी दीत पैसे मागपी कॉल सध्या गोयातल्या पालकांक येवपाक लागल्यात। ह्या कॉलाक पालकांनी भिवपाची गरज ना। तो लूट करपी आणि पैसे लुबाळून घेवपी एका टोळयेचो फोन असा असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी पालकांक सांगला। अधिक ब्याण्णव अशाकड्यान सुरू जावपी हो फोन कॉल घेऊन ह्या टोळयेच्या रॅकेटाक बळी पडचे न्हय असे मुख्यमंत्र्यांनी पालकांक सांगले। गोयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षे खातीर खर सुरक्षा व्यवस्था असा असे त्यांनी म्हळे। या फटीच्या कॉलाविषयी राज्य सरकारान गोय पुलिसेच्या सायबर गुन्यांवाकडे विभागाकडेन कागाळ केल्या। तशेच केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाक लेगीत हे विशी कळयला अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या। बाणावली जिल्हा पंचायत पोटवेचणुकेत वट्ट 5 उमेदवारांनी मैदानात प्रवेश केला। काल अर्जांची छाननी झाल्या उपरांत 5 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज ग्राह्य ठरले। हे अर्ज फाटी घेवपाची निमणी मुदत आयज दनपारा 2 वरां मेरेन आसा। फ्रँक फर्नांडीस, ग्रिफन्स फर्नांडीस, प्रदीप वेल्लेकार, रॉयला फर्नांडीस या 4 अपक्ष वांगड्यांसयत आपाचे जोझफ पिमेंता हांणी उमेदवारी अर्ज दाखल केल्यात। हो मतदारसंघ हेर मागास वर्गां खातीर राखून दवरला। 23 जुनाक बाणावली जिल्हा पंचायतीची पोटवेचणूक जातली। हे अधिवेशन आयिल्लो आपाचो उमेदवार अपात्र थारायल्ल्यान ही पोटवेचणूक जावपाची आसा। फाटली कांय वर्सा गोंयच्या न्हंयो आणि शेतां काबार केल्यात हाचे आपणाक वायट दिसता। गोयचे दायज राखपा खातीर लोकसभेत आपण वावुरतलो अशी माहिती दक्षिण गोयचे काँग्रेस पक्षाचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडीस हांणी दिल्या। खासदार म्हणून वेचून आय येतकच कॅप्टन फर्नांडीस हांणी दिल्ली वचून पक्षाच्या वरिष्ठ फुडाऱ्यांची भेट घेतली। दाबोळेच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे देवल्या उपरांत खबराकारांकडेन ते उलयताले। काँग्रेस पक्षाचो खासदार म्हणून आपण वेचून आयलो तरी गोय राज्याचो प्रतिनिधी म्हणून आपण काम करतलो असे त्यांनी सांगले। गोयचे जायते प्रश्न अजूनही सुटावे झाले नात। ते सुटावे करपा खातीर हेर खासदारांनी आपणाक तेको दिवपाचे उत्तर दिला अशी माहिती दक्षिण गोयचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडीस हांणी दिल्या। मोपा विमानतळाकडल्यान गोय सरकाराक येता त्या 7 डिसेंबर सावन वर्सुकी हप्त्याची येणावळ येवपाक सुरवात जातली। वर्साक 200 कोटी रुपयांची येणावळ येवपाची आस्त आसा अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले। जीएमआर कंपनीकडल्यान अंदूच्या 5 मार्च सावन सरकाराक येणावळ येवपाची आशिल्ली। कोविड महामारीक लागून जीएमआर कंपनीक आनीक 6 महिन्यांची सूट दिवपाचो निर्णय सरकारान घेतलो। कबलाती प्रमाण सरकारान कंपनीक पहिली 2 वर्सांची सूट दिल्ली। पणजे स्मार्ट सिटीच्या कामाचे ऑडिट सुरू आसा। हाचे पहिली सल्लागारांचेर कारवाई जाल्या। जी कामां सदोश जाल्यात ती कामां कंत्राटदारांच्या पैशातल्यान जातली असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले। साखळी सरकारी महाविद्यालयान पात्र विद्यार्थ्यांकडल्यान एप्लायड स्टॅटिस्टिक्स पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमा खातीर अर्ज मागयल्यात। हो 1 वर्साचो अभ्यासक्रम आसा। शेनवार आणि आयतार असे 2 दीस या अभ्यासक्रमा खातीरचे वर्ग चलतले। नोकरी आशिल्ल्यांक आणि नोकरे खातीर इत्सुक आशिल्ल्यांक हो अभ्यासक्रम लावकारक असा असे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगला। सांख्यिकी मळाचेर काम करपी लोकांक त्यांची कुशळटाय वाढवंक वा त्या वाठारात काम करूंक सोदपी तरणाट्यांक गरज तो अणभव मेळपा खातीर लेगीत हो अभ्यासक्रम लावकारक थारतलो। पदवीमेरेनचे शिक्षण घेतिल्ल्यांक ह्या अभ्यासक्रमांक प्रवेश मेळटलो। 18 जून निमणी तारीख आसा। www.gcascs.ac.in ह्या पोर्टलाचेर सगळी माहिती उपलब्ध आसा असे या विशेष खबरेत म्हळा। आणि इतल्यान ह्या प्रादेशिक खबरो सोपल्यो।